ओम शांती। आज आहे 9/2/2025 अव्यक्त बापदादांची अव्यक्त मुरली। रिवाइज डेट आहे 18/1/2004। मुरलीचे शीर्षक आहे वर्ल्ड अथॉरिटीची डायरेक्ट मुले आहोत या स्मृतीला इमर्ज ठेवून सर्व शक्तींना ऑर्डर प्रमाणे चालवा। आज चोहो बाजूला स्नेहाच्या तरंगांमध्ये सर्व मुले सामावून गेली आहेत। सर्वांच्या हृदयामध्ये विशेष ब्रह्मा बाबांची स्मृती इमर्ज आहे। अमृत वेलेपासून साकार पालनेवाली रत्ने आणि त्याचबरोबर अलौकिक पालनेवाली रत्ने दोघांच्या अंतकरणामधील आठवणीच्या माळा बापदादांपाशी पोहोचल्या आहेत। सर्वांच्या हृदयामध्ये बापदादांच्या स्मृतीचे चित्र दिसून येत आहे आणि बाबांच्या हृदयामध्ये सर्व मुलांची स्नेहमयी आठवण सामावलेली आहे। सर्वांच्या हृदयामध्ये एकच स्नेहमयी गाणे वाजत आहे, मेरा बाबा। आणि बाबांच्या हृदयामध्ये हेच गाणे वाजत आहे, मेरे मीठे मीठे बच्चे। हे ऑटोमॅटिक गाणे, अनहद गाणे किती सुंदर आहे। बाप दादा चोहो बाजूच्या मुलांना स्नेहमयी स्मृतीच्या रिटर्नमध्ये अंतकरणातील स्नेहमयी आशीर्वाद पदमगुणा देत आहेत। बाप दादा बघत आहेत की आता देखील देश अथवा विदेशामध्ये मुले स्नेहाच्या सागरामध्ये एकरूप झाली आहेत। हा स्मृती दिवस विशेष सर्व मुलांप्रती समर्थ बनविण्याचा दिवस आहे। आजचा दिवस ब्रह्मा बाबांद्वारे मुलांच्या ताजपोशीचा अर्थात राज्याभिषेकाचा दिवस आहे। ब्रह्मा बाबांनी निमित्त मुलांना विश्वसेवेच्या जबाबदारीचा मुकुट घातला, स्वतः अननोन बनले अर्थात अव्यक्त झाले आणि मुलांना साकार स्वरूपामध्ये निमित्त बनविण्याचा स्मृतीचा तिलक दिला आहे। आपल्यासारखा अव्यक्त फरिश्ता स्वरूपाचा प्रकाशाचा मुकुट घातला आहे। आपण करावन हार बनून मुलांना करणहार बनवले म्हणून या दिवसाला स्मृती दिवस सो समर्थी दिवस म्हटले जाते। केवळ स्मृती नाही, स्मृती सोबतच सर्व शक्ती मुलांना वरदानामध्ये प्राप्त आहेत। बापदादा सर्व मुलांना सर्व स्मृतींनी युक्त स्वरूपामध्ये बघत आहेत। मास्टर सर्व शक्तिवान स्वरूपामध्ये पाहत आहेत। शक्तिवान नाही, सर्व शक्तिवान। या सर्व शक्ती बाबांद्वारे प्रत्येक मुलाला वरदानामध्ये मिळालेल्या आहेत। दिव्य जन्म घेताच बापदादांनी वरदान दिले, सर्व शक्तिवान भव। हे प्रत्येक जन्मदिवसाचे वरदान आहे। या शक्तींना प्राप्त झालेल्या वरदानाच्या रूपामध्ये कार्यामध्ये लावा। शक्ती तर प्रत्येक मुलाला मिळालेल्या आहेत, परंतु कार्यामध्ये लावण्यामध्ये नंबरवार होतात। प्रत्येक शक्तीच्या वरदानाला वेळेनुसार ऑर्डर करू शकता। जर वरदात्याच्या वरदानाच्या स्मृती स्वरूप बनून वेळेनुसार कोणत्याही शक्तीला ऑर्डर कराल तर प्रत्येक शक्ती हजर होणारच आहे। वरदानाच्या प्राप्तीच्या अधिकारीपणाच्या स्मृती स्वरूपामध्ये राहून तुम्ही ऑर्डर करा आणि शक्ती वेळेवर कार्यामध्ये येणार नाही असे होऊ शकत नाही। परंतु मालक मास्टर सर्व शक्तिवानच्या स्मृतीच्या सीटवर सेट होऊन सीटवर सेट असल्याशिवाय कोणतीही ऑर्डर मानली जात नाही। जेव्हा मुले म्हणतात की बाबा आम्ही तुमची आठवण करतो तर तुम्ही हजर होता, हजूर हाजीर होतात अर्थात प्रभू हजर होतात। हजूर हाजीर होऊ शकतात तर शक्ती का नाही हजर होणार। फक्त विधीपूर्वक अधिकारपणाच्या अथॉरिटीने ऑर्डर करा। या सर्व शक्ती संगम युगाची विशेष परमात्म प्रॉपर्टी आहे। प्रॉपर्टी कोणासाठी असते? मुलांसाठी प्रॉपर्टी असते। तर अधिकाराने स्मृती स्वरूपाच्या सीटवरून ऑर्डर करा। मेहनत का करता? ऑर्डर करा। वर्ल्ड अथॉरिटीची डायरेक्ट मुले आहोत। हा स्मृतीचा नशा सदैव इमर्ज राहावा। आपणच आपल्याला चेक करा। वर्ल्ड ऑलमाइटी अथॉरिटीची अधिकारी आत्मा आहे। ही स्मृती आपणहूनच असते का? असते की कधी कधी असते? आजकालच्या काळामध्ये तर अधिकार घेण्यासाठीच भांडणे होतात आणि तुम्हा सर्वांना परमात्म अधिकार परमात्म ऑथॉरिटी जन्मतःच मिळालेली आहे। तर आपल्या अधिकाराच्या समर्थीमध्ये अर्थात शक्तीमध्ये रहा। स्वतः देखील समर्थ रहा आणि सर्व आत्म्यांना सुद्धा समर्थी द्या. सर्व आत्मे यावेळी समर्थी अर्थात शक्तींसाठी भिकारी आहेत, तुमच्या जडचित्रांसमोर अर्थात मूर्त्यांसमोर मागत राहतात. तर बाबा म्हणतात, हे समर्थ आत्म्यांनो, सर्व आत्म्यांना शक्ती द्या, समर्थी द्या. यासाठी फक्त एका गोष्टीचे अटेन्शन प्रत्येक मुलाला ठेवणे आवश्यक आहे, ज्यासाठी बापदादांनी इशारा देखील दिला. बापदादांनी रिझल्टमध्ये पाहिले की मेजॉरिटी मुलांचा संकल्प आणि वेळ व्यर्थ जातो. जसे विजेचे कनेक्शन थोडेसे जरी लूज असेल किंवा लीक होत असेल तर लाईट व्यवस्थित लागू शकत नाही, तर हे व्यर्थचे लिकेज समर्थ स्थितीला कायमस्वरूपी स्मृती बनवू देत नाही. म्हणून वेस्टला बेस्टमध्ये चेंज करा, बचतची स्कीम बनवा, पर्सेंटेज काढा, संपूर्ण दिवसभरामध्ये वेस्ट किती झाले आणि बेस्ट किती झाले. जर समजा 40% वेस्ट आहे, 20% वेस्ट आहे, तर त्याला वाचवा. असे समजू नका थोडेसेच तर वेस्ट होते, बाकी संपूर्ण दिवस तर ठीक असतो. परंतु ही वेस्टची सवय बऱ्याच काळापासूनची असल्या कारणाने शेवटच्या क्षणाला धोका देऊ शकते. नंबरवार बनवेल, नंबर वन बनू देणार नाही. जसे ब्रह्मा बाबांनी सुरुवातीला आपले चेकिंग करण्यासाठी रोज रात्री दरबार लावला. कोणाचा दरबार? मुलांचा नाही, आपल्याच कर्मेंद्रियांचा दरबार लावला. ऑर्डर दिली, हे मन मुख्यमंत्री, हे तुझे वर्तन चांगले नाही, ऑर्डर मध्ये चाल. हे संस्कार, ऑर्डर मध्ये चाल, असा वर खाली का झालास? कारण सांग, निवारण कर. दररोज ऑफिशियल दरबार लावला, असा तुम्ही देखील रोज आपला स्वराज्य दरबार भरवा. अनेक मुले बापदादांशी गोड गोड रूहरिहान करतात, पर्सनल रूहरिहान अर्थात बातचीत करतात. सांगू म्हणतात, आम्हाला आमचे भविष्याचे चित्र सांगा, आम्ही काय बनणार. जसे आदिरत्नांना लक्षात असेल की जगत अंबा मातेकडून सर्व मुले आपले चित्र मागून घेत असत, मम्मा तुम्ही आम्हाला आम्ही कसे आहोत त्याचे चित्र बनवून द्या, तर बापदादांशी देखील रूहरिहान करत आपले चित्र मागतात. तुम्हा सर्वांचे देखील मन तर होत असेल की आम्हाला सुद्धा चित्र मिळाले तर चांगले आहे. परंतु बापदादा म्हणतात, बापदादांनी प्रत्येक मुलाला एक विचित्र आरसा दिला आहे, तो आरसा कोणता आहे? वर्तमान समयी तुम्ही स्वराज्य अधिकारी आहात ना? आहात, स्वराज्य अधिकारी आहात, असाल तर हात वर करा. स्वराज्य अधिकारी आहात? अच्छा, काही जण हात वर करत नाही आहेत, थोडे थोडे आहात का? अच्छा, सर्व स्वराज्य अधिकारी आहात, मुबारक असो. तर स्वराज्य अधिकारीचा चार्ट तुमच्यासाठी भविष्य पदाचा चेहरा दाखविण्याचा आरसा आहे. हा आरसा सर्वांना मिळाला आहे ना? क्लिअर आहे ना? कोणते असे काळे डाग तर लागलेले नाहीत ना? अच्छा, काळे डाग तर नसतील, परंतु कधी कधी जसे गरम पाणी असते ना, ते वाफेसारखे आरशावर येते. जसे धुके असते ना, तर आरशावर असे होते ज्यामुळे आरसा क्लिअर दाखवत नाही. स्नान करताना तर सर्वांना अनुभव असेल, तर असे जर कोणते एक जरी कर्मेंद्रिय अजूनपर्यंत देखील तुमच्या पूर्ण कंट्रोलमध्ये नसेल, आहे कंट्रोलमध्ये परंतु कधी कधी नसते देखील. जर समजा कोणतेही कर्मेंद्रिय, मग डोळे असोत किंवा मुख असो किंवा कान असो किंवा पाय देखील, कधी कधी वाईट संगतीकडे वळतात, तर पाय सुद्धा कंट्रोलमध्ये नाही झाले ना? संघटनमध्ये बसाल, रामायण आणि भागवतच्या उलट्या कथा ऐकाल सुलट्या नाही, तर कोणतेही कर्मेंद्रिय संकल्प वेळेसहित जर कंट्रोलमध्ये नसेल, तर यावरूनच चेक करा. जर स्वराज्यामध्येच कंट्रोलिंग पॉवर नाहीये, तर विश्वाच्या राज्यामध्ये कंट्रोल तो काय करणार? तर राजा कसे बनणार? तिथे तर सर्व अॅक्युरेट आहे, कंट्रोलिंग पॉवर, रुलिंग पॉवर सर्व आपोआपच संगम युगाच्या पुरुषार्थाच्या प्रारब्धाच्या रूपामध्ये आहे. तर संगम युग अर्थात वर्तमान समयी जर कंट्रोलिंग पॉवर, रुलिंग पॉवर कमी असेल, तर पुरुषार्थ कमी, तर प्रारब्ध ते काय असेल? हिशोब करण्यामध्ये तर हुशार आहात ना? तर या आरशामध्ये आपला चेहरा बघा, आपले रूप पहा, आरशामध्ये तुमचे रूप राजाचे दिसते का रॉयल फॅमिलीचे दिसते का रॉयल प्रजेचे दिसते की साधारण प्रजेचे दिसते? कोणते रूप समोर येते? तर मिळाले चित्र, या चित्रावरून चेक करा, दररोज चेक करा, कारण दीर्घ काळाच्या पुरुषार्थाने खूप काळाची राज्यभाग्याची प्राप्ती आहे. जर तुम्ही विचार कराल की अंत समयी बेहदचे वैराग्य तर येईलच, परंतु अंतिम समय येईल तर खूप काळ झाला की थोडा काळ झाला? खूप काळ तर म्हटले जाणार नाही ना. तर 21 जन्म पूर्णपणे राज्य अधिकारी बना, भले तक्तावर जरी बसले नसाल परंतु राज्य अधिकारी आहात. हा खूप काळ अर्थात पुरुषार्थाचा, खूप काळाच्या प्रारब्धाचे कनेक्शन आहे, त्यामुळे निष्काळजी बनू नका. अजून तरी काही विनाशाची डेट फिक्स झाली नाही आहे, ठाऊकच नाहीये. 8 वर्ष असतील, 10 वर्ष असतील, माहीत तर नाहीच आहे. तर येणाऱ्या काळामध्ये होऊन जाऊ असे नाही. विश्वाच्या अंतिम काळाचा विचार करण्याआधी पहिल्यांदा आपल्या जन्माच्या अंतिम काळाचा विचार करा. तुमच्याकडे डेट फिक्स आहे? कोणाला माहिती आहे की या डेटला माझा मृत्यू होणार आहे? आहे कोणाकडे? नाही ना. विश्वाचा अंत तर होणारच आहे, आपल्या वेळेवर होणारच आहे, परंतु पहिले आपल्या अंतिम काळाचा विचार करा. आणि जगदंबाचे स्लोगन आठवा. काय स्लोगन होते? प्रत्येक क्षण आपला शेवटचा क्षण आहे असे समजा. अचानक होणार आहे, डेट सांगितली जाणार नाही, ना विश्वाची ना तुमच्या अंतिम क्षणाची. सगळा अचानकचा खेळ आहे, त्यामुळे दरबार लावा. हे राजा, स्वराज्य अधिकारी राजा, आपला दरबार लाव, ऑर्डरमध्ये चालवा, कारण भविष्याचे गायन आहे. लॉ अँड ऑर्डर प्रमाणे सर्व असेल, सर्व आपोआप होईल. लव आणि लॉ दोघांचाही बॅलन्स असेल, नॅचरल असेल. राजा कोणता लॉ पास करणार नाही की हा लॉ आहे. जसे आजकाल लॉ बनवत राहतात, आजकाल तर पोलीसवाला देखील लॉ हातात घेतो, परंतु तिथे नॅचरल लव आणि लॉ यांचा बॅलन्स असेल. तर आता ऑल मायटी अथॉरिटीच्या सीटवर सेट रहा. तर ही कर्मेंद्रिये, शक्ती, गुण सर्व तुमच्या समोर. जी हजूर करणार, धोका देणार नाही. जी हाजीर, तर आता काय करणार? दुसऱ्या स्मृती दिवसावर कोणता समारोह साजरा करणार? तसे प्रत्येक झोन तर समारोह साजरा करतात ना, सन्मान समारोह सुद्धा खूप साजरे केलेत. आता सदैव प्रत्येक संकल्प आणि क्षणाच्या सफलतेचा उत्सव साजरा करा, हा समारोह साजरा करा. वेस्ट समाप्त, कारण तुमच्या सफलतामूर्त बनण्याने आत्म्यांना तृप्तीची सफलता प्राप्त होईल. चोहो बाजूला निराशेतून शुभ आशेचे दीपक जागृत होतील. कोणत्याही कार्यात यश मिळते तेव्हा दिवा लावतात ना, आता विश्वामध्ये आशेचे दीपक लावा. प्रत्येक आत्म्यामध्ये कोणती ना कोणती निराशा आहेच आहे. निराशेमुळे चिंताग्रस्त आहेत, टेन्शनमध्ये आहेत. तर हे अविनाशी दीपकांनो, आता आशेच्या दीपकांची दिवाळी साजरी करा. पहिले आपण स्वतः, नंतर बाकीचे. ऐकले? बाकी बापदादा मुलांच्या स्नेहाला पाहून, बाकी बापदादा मुलांच्या स्नेहाला पाहून खुश आहेत. स्नेहाच्या सब्जेक्टमध्ये पर्सेंटेज चांगले आहे. तुम्ही इतकी मेहनत करून इथे का पोहोचला आहात? तुम्हाला कोणी आणले? ट्रेन घेऊन आली? प्लेन घेऊन आले का स्नेहाने आणले? स्नेहाच्या प्लेनने पोहोचला आहात, तर स्नेहामध्ये तर पास आहात. आता ऑलमायटी अथॉरिटी मध्ये मास्टर आहोत, यामध्ये पास व्हा. म्हणजे मग ही प्रकृती, ही माया, हे संस्कार सगळे तुमची दासी बनतील, प्रत्येक क्षण प्रतीक्षा करतील. मालक, काय ऑर्डर आहे? ब्रह्मा बाबांनी देखील मालक बनून आतल्या आत असा सूक्ष्म पुरुषार्थ केला जो तुम्हाला समजला का? संपन्न कसे बनले? पक्षी उडाला, पिंजरा उघडला, साकार दुनियेतील हिशोबाचा साकार शरीराचा पिंजरा उघडला, पक्षी उडून गेला. आता ब्रह्मा बाबा देखील उत्कटतेने आणि प्रेमाने मुलांना लवकर या, लवकर या, आता या, आता या असे आवाहन करत आहेत। तर पंख मिळाले आहेत ना, बस सर्वांनी एका सेकंदामध्ये आपल्या मनामध्ये ही ड्रिल करा, आत्ता लगेच करा, सर्व संकल्प समाप्त करा, हीच ड्रिल करा। ओ बाबा, मीठे बाबा, प्यारे बाबा, आम्ही तुमच्यासारखे अव्यक्त रूपधारी बनलो की बनलो। बाप दादांनी ड्रिल करून घेतली। अच्छा, चोहो बाजूच्या स्नेही सो समर्थ मुलांना, चोहो बाजूच्या स्वराज्य अधिकारी सो विश्वराज्य अधिकारी मुलांना, चोहो बाजूच्या मास्टर ऑलमाइटी अथॉरिटीच्या सीटवर सेट राहणाऱ्या तीव्र पुरुषार्थी मुलांना, कायम मालक बनून प्रकृतीला, संस्कारांना, शक्तींना, गुणांना ऑर्डर करणाऱ्या विश्वराज्य अधिकारी मुलांना, बाप समान संपूर्णतेला, संपन्नतेला समीप घेऊन येणाऱ्या देश विदेशातील प्रत्येक ठिकाणच्या कानाकोपऱ्यातील मुलांना, समर्थ दिवसानिमित्त बाप दादांची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते। आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते। आत्ताच बापदादांना विशेष कोणाची आठवण येत आहे? जनक बेटीची खास संदेश पाठवला होता की मी नक्कीच सभेमध्ये हजर होईन। तर मग लंडन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, एशिया आणि सर्व भारतातील प्रत्येक देशातील मुलांना प्रत्येकाला नाव आणि विशेषतेसहित प्रेमपूर्वक आठवण। तुम्हाला तर सन्मुख प्रेमपूर्वक आठवण मिळत आहे ना? अच्छा, आज मधुबनवाल्यांची देखील आठवण केली, हे समोर बसतात ना, हात वर करा मधुबनवाले। मधुबनच्या सर्व भुजा, मधुबनवाल्यांना विशेष त्यागाचे भाग्य सूक्ष्ममध्ये तर प्राप्त होतेच, कारण राहतात पांडवभवनमध्ये, मधुबनमध्ये, शांतीवनमध्ये, परंतु भेटणाऱ्यांना चान्स मिळतो। मधुबन साक्षी होऊन बघत राहते, परंतु हृदयामध्ये कायम मधुबनवाल्यांची आठवण आहे। आता मधुबनमधून वेस्टचे नामोनिशान समाप्त व्हावे। सेवेमध्ये, स्थितीमध्ये, सर्वांमध्ये महान, ठीक आहे ना? मधुबनवाल्यांना विसरत नाही, परंतु मधुबनवाला त्यागाचा चान्स देतात। मधुबनवाल्यांना विसरत नाहीत, परंतु मधुबनला त्यागाचा चान्स देतात। अच्छा, आजचे वरदान आहे मस्तकाद्वारे संतुष्टतेच्या तेजाची झलक दाखविणारे साक्षात्कार मूर्त भव। मस्तकाद्वारे संतुष्टतेच्या तेजाची झलक दाखविणारे साक्षात्कार मूर्त भव। स्पष्टीकरण आहे, जे नेहमी संतुष्ट राहतात त्यांच्या मस्तकावरून संतुष्टतेची झलक सदैव चमकत राहते। त्यांना कोणतीही उदास आत्मा जेव्हा पाहते तर ती सुद्धा खुश होते, तिची उदासी नष्ट होते। ज्यांच्याकडे संतुष्टतेच्या खुशीचा खजिना आहे त्यांच्या मागे आपोआपच सगळे आकर्षित होतात। त्यांचा आनंदी चेहरा जणू चैतन्य बोर्ड बनतो, जो अनेक आत्म्यांना बनविणाऱ्याचा अर्थात शिवबाबांचा परिचय देतो। तर असे संतुष्ट राहणारे आणि सर्वांना संतुष्ट करणारे संतुष्टमणी बना, ज्याद्वारे अनेकांना साक्षात्कार होईल। स्लोगन आहे, दुःख देणाऱ्याचे काम आहे दुःख देणे आणि तुमचे काम आहे स्वतःचा बचाव करणे। दुःख देणाऱ्याचे काम आहे दुःख देणे आणि तुमचे काम आहे स्वतःचा बचाव करणे। अव्यक्त इशारे, एकांत प्रिय बना, एकता आणि एकाग्रतेला धारण करा। जसे नारळ फोडून उद्घाटन करता, रिबीन कापून उद्घाटन करता, तसे एकमत, एक बळ, एक भरोसा आणि एकतेची रिबीन कापा आणि नंतर सर्वांच्या संतुष्टतेचा, प्रसन्नतेचा नारळ फोडा। हे पाणी धरणीमध्ये टाका आणि मग पहा किती यश मिळते। अच्छा, ओम शांती।